लाइट्स कैमरा एक्शन।
नमस्कार, मी वैभव तत्ववादी, तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कैमरा एक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
काही सवयी असतात ज्या लहानपणापासून आपल्याला असतात आणि ज्या जात नाहीत। सो तुला कुठल्या सवयी होत्या की ज्या खूप फनी आहेत किंवा ज्या तुला तुझ्याच माहितीच्या आज पहिल्यांदा तू सांगणार आहेस?
मी रबर खायचो।
रबर?
हो,
खोड रबर म्हणायचं।
आणि मला ते वेगळंच काहीतरी ना, ते लोकांना बघायला पण बिभत्स वाटायचं। मी करून दाखवतो, पेन दाखवतो आणि ते ना सेंटेड रबर असतात ना, तो एक नॉन डस्ट असायचं असं असं असं। तर मी असं, आणि माझे मित्र म्हणजे बिभत्स साला घाणेरडा म्हटलं, नाही रे मनात काही नाही, पण हे असं एक मला सुटत नाही आहे माझ्या हातून। आणि मग त्याला मित्र रबर द्यायचे, नाही बाबा वेब मी स्ट्रीट निघालो, वेब बाबा रबर देवा। खाल्ला त्यांनी, तोडला त्यांनी, मी रबर असं तोडायचो, मग असं दाबायचं। आजही जर तो नॉन डस्ट आला ना माझ्यासमोर तर तो तसं नाही राहत वन पीस मध्ये, तर तुटल्याच जातो, चावल्याच जातो।
डायलॉग्सच्या मध्ये तुझ्यासमोर रबर नाही चढायला हवं।
नाही, आय ईट इट।
असं एक कुठलं रुमर किंवा एक कुठली न्यूज तू वाचलीस तुझ्याबद्दल आणि तुला राग आला खरंच?
व्हेरी ऑनेस्ट सांगू, मीडिया हॅज बीन व्हेरी काइंड टू मी। आय थिंक कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे कलाकारांना की असं काही ह्या करत काही बोलून टाकतात कधी कधी, तर बरं नसतं। टचवूड आतापर्यंत फार वर्ष झाले नाही, पण 4-5 वर्ष जे काही थ्या त्याच्यात मी काळजी घेतली। पण एकदाच फक्त झालं होतं, माझी पहिली सिरियल जी चालली नाही, कोणीतरी विचारलं काय वाटतं का नाही चालली, म्हटलं अरे असं काही नसतं, दुसरी चालली सिरियल त्याच चॅनलवर होती। पण मला असं कधी कधी वाटतं की ती कधी कधी भट्टी जमते आणि कधी कधी नाही जमत, म्हणजे सगळ्यांचीच, म्हणजे कलाकार टेक्निशियन्स वगैरे, एक ते टीम जमते कधी कधी, तो हिट होतो कधी कधी नाही होत। तर दुसऱ्या दिवशी त्या पेपरमध्ये आर्टिकल आलं, अमुक अमुक या सिरियलमध्ये आमच्या कलाकारांची भट्टी जमली नाही, वैभव तत्वमध्ये। म्हटलं अरे मी असं कधी बोललो यार, ॲक्च्युली आय कॉल्ड ऑल द आर्टिस्ट। म्हटलं अरे बघा, त्यातल्या अर्ध्यानी ह्या मी तर पेपर वाचतच नाही। म्हटलं ठीक आहे, बेस्ट आहे, तू वाचलंच नाही। मग काही काही नाही म्हटलं, अरे नाही ठीक आहे, इट्स ओके। पण असं मी कधीच म्हटलं नाही ना की त्यांना असं वाटेल हा वैभव कोण ठरला, शाणा समजायला लागला का आमची कलाकारांची भट्टी जमली नाही वगैरे। हा त्यात सुयश टिळकचा मला मेसेज आला, आज काय रे तुझी आणि आमची भट्टी जमली नाही। म्हटलं सुयश तसं नव्हतं। मग त्यांनी आय कॉल्ड एव्हरी वन की असं तुम्ही वाचलाय का, नसेल वाचलं तर नका वाचू,
नाही
तर मी सांगतो की असं काही नाही आहे। पण अदरवाइज आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, मीडिया हॅज बीन व्हेरी काइंड टू मी।
तू एक एस्टॅब्लिश ऍक्टर आहेस, तू बॉलिवूडमधल्या कलाकारांसोबतही काम करतो, बॉलिवूडमध्येही काम करतोस। मला सांग की मुंबईत जाण्याचा निर्णय तू घेतलास, पुण्यातनं तू मुंबईला शिफ्ट झालास, तिथे मला वाटतं एकंदरीतच गणितच वेगळं असतं मुंबईचं, कारण ती सुपरफास्ट सिटी, त्यात लोकलनी फिरावं लागतं, त्यात तुम्हाला पैसे कमी पडतात तिथे गेल्यानंतर, त्यात तुम्हाला टोमणे ऐकावे लागतात, चुकीचे लोक भेटतात। तुझा मुंबईचा स्ट्रगल काय होता, तू कुठे राहिलास, कोणासोबत रूम शेअर केली?
वर्स्ट म्हणजे पुण्याला जर 5 महिने त्रास झाला ना, तर तो त्रास काहीच नव्हता मुंबईच्या कम्पॅरिझनने। पहिले 8 महिने इट वॉज अ वर्स्ट टाईम, कारण तेव्हा काय झालं, राहायला जागा नव्हती नीट, तर म्हणून माझे काही मित्र जे राहत होते ते आम्ही सोसायटीत गेले होते। इतकी घाण सोसायटी की रात्री जेव्हा मी जायचो ना, तर पायावरून उंदीर वगैरे जायचे, आणि ते इतकं घाण होतं, बाजूला दारूचं दुकान, पिऊन लोक टाईट आहे। आणि मी असं म्हटलं अरे बापरे, आपल्याला झेपणारच नाही, म्हटलं मुंबई यार हे असं, जर अंधेरीचाच होतो, अंधेरी ईस्ट साईडला होतो, पण ती सोसायटी फार घाण होती, पण पैसाही नव्हता एवढा खर्च करायला की चांगल्या सोसायटीत, भाडं पण खूप होतं तेव्हा चांगल्या सोसायटीमध्ये। मग ग्रॅज्युअली 8 महिन्यानंतर आम्ही दुसऱ्या एका बऱ्याच सोसायटीमध्ये शिफ्ट झालो, पण ते 8 महिनेवर हॉरिबल काम नव्हतं। तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बरं दिसायला तुमच्यावर ग्रुमिंग गरजेचं आहे। मला लुकबद्दल विश्वासच नाही, मला ग्रुमिंगवर विश्वास आहे। कोणती व्यक्ती जेव्हा स्वतःला ग्रूम करते ना आणि पॅशनेटली काम करते, पीपल फाइंड हर और हेम अट्रॅक्टिव्ह, असं माझं ठाम मत आहे। तर त्याचा पैसा नाही, केस गळत आहे, सगळं इतकं वाईट, कारण की गर्दी खूप होती तिकडचं, तिकडची लाईफ खूप फास्ट आहे।
कधी लोकलमध्ये तुला प्रवास करावा लागला, कधी तू मिस केलीस आणि यु नो ते घाबरायला पण होतं, ऍक्च्युली
घाबरायला म्हणजे प्रचंड घाबरलं होतं। काही वर्ष आता नाही ट्रॅव्हल केलं मी लोकलनी, पण सुरुवातीला नाटकाची तालीम असायची, मी अंधेरीला राहायचो आणि तालीम असायची रवींद्र नाट्य मंदिरला, सो लोकलनीच जावं लागायचं। तालीम असायची सकाळी 10:30 म्हणजे पीक टाईम दादरला जाण्याचं, म्हणजे एकच टेन्शन असायचं ते मी नेहमी की वॉलेट आणि मोबाईल नाही चोरीला गेला पाहिजे, नाही तर वाट लागली आपली, त्यात कार्ड असतं सगळं असतं, ती स्टाईल असते तिकडे। बॅग अशी उलटी घालायची, त्या बॅगमध्ये सगळं टाकायचं आणि असं जायचं, असं मागे वगैरे हिरोगिरी करायला गेली गेलात उडालात। लोकलनी खूप ट्रॅव्हल केलं।
सो मला सांग की आता जेव्हा तुला पहिल्यांदा असं काही काम मिळालं, सिरियल म्हणा किंवा यु नो कुठली फिल्म म्हणा, ते काम तुला कधी मिळालं की जेव्हा तुला असं वाटलं की हां आता कदाचित मी थोडा सेटल होऊ शकतो बाबा?
आय थिंक कॉफी आणि बरंच काही जेव्हा ॲक्च्युली हिट झाली ना, तेव्हा मला थोडा कॉन्फिडन्स आला की अच्छा ओके, पीपल आर टेकिंग मी सिरियसली। कारण
तू अगोदर तू सिरियल केलं होतं,
सिरियल केलं होतं, पण त्या तेव्हा माझ्या सगळ्या इतर मित्रांचे सिरियल्स खूप हिट होती, म्हणजे अभिजित खांडकेकर होता, त्याची सिरियल माझी अप्रियाला प्रीत गायन, इट वॉज अ बिग हिट। मग पिंजरा होती भूषण प्रधानची, भूषण प्रधान वॉज अ रेज ॲट दॅट टाईम, म्हणजे। पण माझी कोणतीच पहिला प्रोजेक्ट कधीच क्लिक नाही झाला, म्हणजे पहिली सिरियल माझी जी होती ती क्लिक नाही झाली, ती 90 एपिसोडला बंद झाली, अमरप्रेम। त्याच्यानंतर झीवरच तुझं माझं जमेना, ती रिमाताईंमुळे तिला खूप एक ग्लॅमर क्वेश्चन खूप वाढलं आणि मला खूप फायदा झाला. माझी फेस व्हॅल्यू खूप वाढली बिकॉज ऑफ रीमाताई. ती तेव्हा ॲक्च्युली थोडं एक तिथे बूस्ट मिळाला. पण ॲक्च्युली कॉफी आणि बरंच काही म्हणजे जेव्हा प्रत्येकाच्या मोबाईलवर आली किंवा प्रत्येकाने CD विकत DVDs विकत घेतल्या आणि मग प्रत्येकाने कॉम्प्लिमेंट दिली तेव्हा मला पण कॉन्फिडन्स आला. कारण लोकांनी इतकं काही काही बोललं होतं मला जेव्हा मी सुरुवातीला आलो की अरे यार ये तो आयडियल हिरो बिल हिरो आहे काही इथपर्यंत लोक बोलले होते. आणि कट्टू जेव्हा आज 4 वर्षात मी जेव्हा बघतो की आता टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोस्ट डिझायरेबल मेनमध्ये नॉमिनेशन आहे. सो हा प्रवास कुठेतरी स्वतःचा क्रेडिट नाही, ज्या लोकांनी ग्रूम केला त्यांचा क्रेडिट आहे. म्हणून मला लुक्सवरनं मी इम्पॉर्टन्सच देत नाही.
तुझं माझं जमिनामधला वैभव आणि आत्ताचं वैभव यामध्ये खूप फरक आहे. आणि कुठेतरी प्राची मला वाटतं जी स्टायलिस्ट आहे तुझी तिचाही यामध्ये हात आहे का? सो तिची तुझी भेट कधी झाली? कधी तू ठरवलंस की अरे आपण आता आपल्या लुक्सकडे आपल्या अटायरकडे लक्ष द्यायला हवं?
सोनाली कुलकर्णी. सो सोनाली ताईला ती स्टाईल करायची तर तेव्हा मी सोनाली ताईशी बोललो की ताई मला असं असं काहीतरी हवं आहे. त्यांची साईड की ती चांगली आहे आणि शी हेल्प मी अलॉट ऑल द डिझायनर्स ऑल्सो ज्यांनी कपडे दिले.
पण असं काय झालं की तुला वाटलं की नाही नाऊ वी शुड टेक दिस व्हेरी सिरियसली?
तुला सांगू, मला एक OCD आहे वेन इट कम्स टू वर्क आणि देन आय एम अ व्हेरी डिफिकल्ट पर्सन टू डील विथ. म्हणजे माझे मित्र म्हणतात ज्या दिवशी तू बॉस होशील ना आई शपथ तू वाट लावणार लोकांची. पण मी म्हणेन की ज्या दिवशी मी बॉस बनेल समोरचा व्यक्ती जर चांगला काम करणार असेल ना तो आय विल बी अ ट्रीट. कारण मी पूर्ण मी म्हणजे इवन स्टायलिस्टला वगैरे पूर्णपणे फ्रीडम असतं, तुम्ही करा काम, पण ते वेळेत काम झालं पाहिजे, अप टू डेट असलं पाहिजे. तर माझं काहीच म्हणणं नाही, जेव्हा ते काम बरोबर होत नाही ना तो OCD येतो. तो OCD कुठेतरी हेल्प करतो तुम्हाला टू मेक थिंग्स फॉल इन प्लेस. तो OCD पर्सनल लाईफमध्ये हार्मफुल असतो पण प्रोफेशनल लाईफमध्ये दॅट OCD वर्क्स वंडर्स. 93.5